सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. आणि आज आपण ट्रंकॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री आनंद शिंदे सर यांच्याशी बोलतोय. गेल्या कितीतरी वर्षांपासून भारतभरामध्ये हत्तींसाठी ते कार्य करत असतात, काम करत असतात. आणि रिसेंटली केरळमध्ये जी घटना घडली, सर या पर्टिक्युलर घटनेबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय?
बऱ्याचदा शेतकरी आपलं शेत वाचवण्याकरता अशा प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. म्हणजे 2012-13 ज्यावेळी मी केरळमध्ये काम करत होतो त्यावेळी मासेमारी करता अशा पद्धतीचं ब्लास्टिंग वापरलं गेलं आणि ते प्रत्यक्ष बघितलं. त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर अशा काही घटना घडल्याचं बराच मोठा काळ ऐकिवात आलं नाही. पण आत्ता काही काळांपूर्वी ते पुन्हा तशा पद्धतीचा अवलंब करत होते की जर जनावरं येऊन शेतीचं नुकसान करत असतील, त्यांच्या प्लांटेशनमध्ये काही अडचणी निर्माण करत असतील, तर काही गोष्टींमध्ये म्हणजे खाण्यासारख्या गोष्टींमध्ये ते ब्लास्टिंग भरायचं आणि एकदा त्या प्राण्यांनी ते चावलं की ते ब्लास्ट होऊन प्राणी मरतोच. अर्थात किती मोठा असतो, कारण ती जखमच एवढी भयंकर असते की प्राणी मरतो. सो अशाच पद्धतीची ही घटना होती आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी होती की एक प्रेग्नंट हत्तीने, सुरुवातीला ते अननस आहे असं म्हटलं जात होतं आणि नंतर काल परवा त्या विल्सन कल्प्रिट आहे असं मानलं गेलं, असं तो पकडला गेला. सो त्यांनी ते नारळामध्ये भरल्याचं सांगितलं, तर त्यामुळे त्याच्यात प्लास्टिंग आहे याचा पटकन वास येणं मला तरी कठीण वाटतंय. तरी हत्तीची वास घेण्याची क्षमता खूप जास्त असली तरी ते पटकन त्याला लक्षात आलं नसेल आणि भूक खूप असेल त्याच्यामुळे त्यांनी हत्तीने ते उचलून डायरेक्ट खाल्लं आणि ब्लास्ट झाला तो.
खऱ्या अर्थानं या प्रकाराची घडल्या प्रकाराची निंदा ही भारतभर जागतिक पातळीवर करण्यात आलेली आहे. जरा आणि काही महत्वाच्या गोष्टी हत्तीं संदर्भातल्या आपण आनंद शिंदे सरांकडून जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. स्टे ट्यून्ड, बजाते राहू